विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं सुरू असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलताना केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. शिवाजी महाराजांचे राज्यातील 12 गडकिल्ले जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळण्यासाठी नामांकनाकरता निवडले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. राष्ट्रगीत तसंच गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकानं वाजवून सलामी दिली. त्यानंतर पोलीस पथकानं बंदुकीच्या 3 फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीनं सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी केलं. तर विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी जय शिवाजी जय भारत पदयात्रा असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यावेळी म्हणाले. पदयात्रेचा शुभारंभ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये तिचा समारोप झाला. राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा प्रबोधिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येनं या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला. पुण्यात उभारल्या जात असलेल्या शिवसृष्टीच्या द्वितीय टप्प्याचं लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेली शिवसृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचं एक केंद्र ठरणार असून शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केली. पुण्याच्या शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं लाल महाल इथून भव्यदिव्य मिरवणूक आज काढण्यात आली. या सोहळ्याचं उद्घाटन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. 51 रणरागिणींच्या शौर्य पथकानं मर्दानी युद्धकला यावेळी सादर केली. 196 स्वराज्य रथांसोबत ढोलताशा पथकांचं वादन, सनई चौघड्यांचं मंगलमय सूर, पारंपरिक पोशाखातील महिला आणि शिवभक्त ही या मिरवणुकीची वैशिष्ट्य ठरली. पुण्यातल्या कोंढवा इथं मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीनं सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मुस्लिम समाजातील युवक, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पुण्यातील सरहद संस्थेतर्फे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नवी दिल्ली इथं होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्तानं पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे प्रवासादरम्यान मराठी साहित्ययात्री संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचं नाव देण्यात आलं आहे, तर रेल्वे डब्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत. गर्जा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून ही रेल्वे आज दिल्लीसाठी रवाना झाली. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढण्यात आली. ढोलताशा पथक, मृदुंग, टाळवादक यांचा यामध्ये सहभाग होता. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मराठी भाषा मंत्री उदय सामंत आहेत. महाराष्ट्रातील विविध गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, समाजमाध्यमातील प्रभावी व्यक्तिमत्व तसंच शाहिरी आणि भजनी मंडळं या रेल्वे संमेलनात सहभागी झाली आहेत. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक या दोन उन्नत मेट्रो मार्गांना पुणे महापालिकेच्या मुख्य सभेनं मान्यता दिली आहे. यासाठी 5,704 कोटी रुपये खर्च येणार आहे. हडपसर ते लोणी काळभोर हा मार्ग 11.5 किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावर 10 स्थानकं असतील. हडपसर ते सासवड रेल्वे स्थानक हा मार्ग 25.5 किलोमीटरचा असेल आणि या मार्गावर 5 स्थानकं असतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत जीबीएस आजाराचे 32 रुग्ण आढळले असून त्यापैकी 23 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 1 रुग्ण दगावला असून 3 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.